आजपासून 50 वर्षांनी. प्रकरण 6. राव बहादुरांच्या घरी पार्टी. शांती सदनातील म्हणजे आनंदरावांच्या घरच्या स्त्रिया आनंदभुवनातील स्त्रियांना भेटायला लवकरच गेल्या व इंदिराबाई व कमलिनी याही शांती सदनात परत भेटीला जाऊन आल्या. अशा प्रकारे त्यांचे दळणवळण जास्त वाढत चालले. हळूहळू शांताबाईविषयीचा त्यांचा अनुकूल ग्रह बळावत गेल्याचे दिसू लागले. सीताबाई व खालच्या तिघी मुली जरी त्यांच्या दृष्टीने यत्कश्चित ठरल्या होत्या, तरी पण थोरल्या दोघी बहिणी जास्त सलगी करण्यालायक आहेत असे ठरले होते व त्याप्रमाणे त्यांचे वर्तनही दिसू लागले होते. शांताक्का स्वभावाने अल्पसंतोषी ती लागलीच विरघळली, पण ताराबाई अजून पहिल्याप्रमाणेच होती. तरी पण शांताक्काशी त्या चांगल्या वागतात ते बहुतेक करून आपल्या भावाचा कल पाहून वागत असतील असा तिने तर्क केला होता व तो तर्क खरा असला तर उत्तमच आहे असे तिला वाटत होते. आणि खरोखरच जेव्हा जेव्हा भाऊसाहेबांशी त्यांची गाठ पडे तेव्हा त्यांच्या मनात शांताबाई जास्त भरत चालली असल्यासारखे दिसून येऊ लागले होते. शांताक्काचाही ओढा भाऊसाहेबांकडे वाढत असल्याचे इतर लोकांना जरी नाही तरी ताराबाईच्या दृष्टीला स्पष्ट दिसू लागले होते. कारण शांताक्का स्वभावाने विशेष भिडस्त अथवा लाजाळू होती, त्यामुळे आपल्या मनात आलेले विचार अथवा अंकुर कोणालाही सहज न दिसण्याइतकी ती स्वभावतःच वर्तन ठेवीत असे. काही विशेष प्रगती नसता लोकांनी तर्क बांधित बसावे व त्यामध्ये पदरची भर घालून बडबडत सुटावे हे शांताक्काच्या स्वभावाला पसंत नसे, म्हणून ती मुद्दामच मंडळीमध्ये फार जपून वागत असे. पण ताराबाईपासून ती गोष्ट लपून कशी राहणार, आणि तिच्यापासून लपवण्याची जरुरीही पण नव्हती. एके दिवशी ताराबाई आपली मैत्रीण मालती हिच्याबरोबर फिरायला गेली असता सहज गोष्टीच्या ओघाने शांताक्काच्या मनाची स्थिती तिने मालतीला सांगितली. त्यावर मालती म्हणाली, लोकांना बडबडण्याला मिळू नये म्हणून बेतानं वागणं एक प्रकारे बरोबर आहे, पण अशा बेतानं वागण्यापासून दुसरीकडे नुकसान होण्याचा संभव आहे. मनातला प्रेमोद्भव इतर लोकांप्रमाणे त्या प्रेम उत्पन्न करणाऱ्या माणसापासूनही जर आपल्या सावधगिरीनं लपवून ठेवला तर त्याला चालन न मिळाल्यामुळं कदाचित तो जेथल्या तेथे खुरटून जाण्याचा संभव आहे. कारण प्रीतीपासूनही प्रीती वाढती हे उघड आहे. आम्हालाही दिसत आहे की भाऊसाहेबांना शांता आवडते आहे, पण त्यांच्या मनातल्या आवडीला जर तिच्यापासून त्यांना जबाब मिळाला नाही तर काय उपयोग. पहिल्यानं आवड साहजिकपणे उत्पन्न होते हे जरी खरं आहे, तरी आपणाला आवडणारा माणूस आपणाविषयी तटस्थ व बेफिकीर आहे असं वाटलं तर आपल्या मनात उत्पन्न झालेली आवड वाढीस लागण्याच्या ऐवजी उलट नाहीशी होत जाईल. तू मला आवडतेस खरी, पण मी आले काय न आले काय तुला सारखंच आहे असं जर मला वाटलं तर माझंही तुझवरचं प्रेम थंड होत जाईल की नाही. आणि मनात खरोखर प्रेम उद्भवलेलं असून ते लोक बडबडतील या भीतीनं गुप्त ठेवणं ही तर फारच चूक. तसं करून त्यांचा प्रेमांकुर करपून गेला म्हणजे मग आपण लोकांची बडबड चुकवली एवढ्यानं कितीसं समाधान होणार आहे. माझा तर अगदी याच्या उलट अभिप्राय आहे की आपल्या मनात असेल त्यापेक्षा थोडंसं जास्तच प्रेम दिसू द्यावं ते पत्करलं. तूच पहा, शांताक्कानं जर उत्तेजन दिलं नाही तर तेही हळूहळू आपली आवड विसरून जातात की नाही. पण तिच्या स्वभावाला शक्य तेवढं उत्तेजन तिच्याकडून मिळतच आहे. मला जर ते स्पष्ट दिसतं आहे तर त्यांना तरी ते का दिसू नये. जसं काही तुझ्या इतका त्यांना तिचा हा भिडस्तपणा ठाऊकच आहे. पण त्यांचं हे काम नाही का की आपल्या आवडीच्या माणसाचं आपल्यावर प्रेम आहे की नाही ते शोधून काढण्याचं. घटकाभर आपण म्हणू की ते त्यांचं काम आहे, पण इतका शोध करायला त्यांना संधी तरी कशी मिळणार. वारंवार त्यांच्या गाठी पडतात खऱ्या, पण तेव्हा इतरही पुष्कळ स्त्रिया असतात व पुष्कळ पुरुष असतात. 2 तास गाठ पडणार त्यातला कितीसा वेळ निव्वळ शांतेसाठी देता येईल बरं त्यांना. तर शांताक्कानं आलेल्या प्रत्येक संधीचा पूर्ण उपयोग करून घेतला पाहिजे व त्यांना उत्तेजन देऊन त्यांचं प्रेम वाढवलं पाहिजे. एकदा ते प्रेम पक्क झालं म्हणजे मग हवा तेवढा भिडस्तपणा करावा. यावर ताराबाई हसत म्हणते, जिथे कसंही करून एखाद्याला आपल्या प्रेमजालात पकडून घ्यायचा हेतू असेल तिथे तू म्हणतेस हा मार्ग बरोबर आहे. आणि माझ्या मनात जर श्रीमंत असा एखादा नवरा काबीज करायचा असला, अथवा निदान कसा एकदा एखादा नवरा काबीज होतो असं मला झालं असलं, म्हणजे मी अगदी अशीच वागेल. पण शांताला अजून इतकी हाव सुटली नाही. तिच्या तरी मनाचा अजून पुरता निश्चय झाला आहे की नाही हाच मला संशय आहे. फार तर या महिन्यात 5-6 वेळा त्यांची गाठ पडली असेल आणि 4-5 जेवण बरोबर झाली असतील. पण तेवढ्यानं तिचं तरी मन तिला पुरतं कसं कळावं? आणि त्यांची तरी तिनं मनासारखी परीक्षा कशी इतक्यात करावी? तसं नव्हे ग, नुसती जेवणी खाणीच जर एकत्र झाली असती तर त्याला भूक कशी काय असते व कोणती भाजी जास्त आवडते एवढंच कळलं असतं. पण इतर तऱ्हेनं दळणवळण आणि सहवासही 4-5 नाही का झाला? हो, आणि त्या सहवासानं भाऊसाहेबांना बिझिकपेक्षा लाडीस आवडतं इतकं आणखी कळलं असेल. यापेक्षा महत्वाच्या गोष्टी समजल्या असतील असं मला नाही वाटत. बरं बाई, आमचं आपलं राहिलं. माझं आपलं शांताक्काचं बरं व्हावं इतकंच म्हणणं. माझा आणखी एवढाच अभिप्राय आहे की साधारण पत्करण्यासारखं माणूस असलं म्हणजे त्याला 4-5 वेळा पाहिलं काय आणि वर्षभर त्याची छाननी करत बसलं काय, एकच. जास्त वेळ परीक्षा करण्यानं लग्न झाल्यानंतर जास्त का सुख व्हायचं आहे? लग्नापासून सुख होणं वा न होणं हे केवळ नशिबावर अवलंबून असतं. आधी किती स्वभाव पारखून घेतले तरी ते म्हणजे नेहमी तसेच राहतात किंवा त्यांच्यात बदल होत नाही असं थोडंच आहे. पुढं मागं फेरबदल हा व्हायचाच. आणि कमी जास्ती मानानं मतभेद रुची वैचित्र्य उत्पन्न होऊन थोडी बहुत चकमक कधी कधी उडायचीच. म्हणून मी तर म्हणते की ज्याच्याबरोबर आपणाला आयुष्य घालवायचं त्याचे दोष आपणाला जितके कमी समजतील आणि तेही जितके उशिरा तितकं जास्तच चांगलं. तारा मोठ्यानं हसत म्हणाली, वा वा, हे तर फारच छान. तुझं तत्वज्ञान विचित्र आहेच, पण प्रसंग आला म्हणजे तूच प्रथम ते फेकून देशील की नाही ते पाहिन. तो विषय इतकाच चालून संपला, कारण दोघीही आपापल्या घराकडे नंतर निघून गेल्या. आणखी काही दिवस गेले. विश्रामस्थानात कधी कधी सर्वांच्या गाठी पडत. नंतर एके दिवशी रावबहादुरांनी आपल्या घरी आनंद भुवनातल्या माणसांच्या सन्मानार्थ एक मोठी थाटाची इव्हिनिंग पार्टी देण्याची आमंत्रण केली. त्याप्रमाणे क्लबाची बहुतेक मंडळी त्यांच्या घरी जमली होती. इव्हिनिंग पार्टी हा एक नवीनच मेजवानीचा प्रकार प्रचारात आला होता. संध्याकाळी 5 मंडळी जमून रात्री 8 राहून गप्पा गोष्टी कराव्या, नाना प्रकारचे खेळ खेळावे, गाणी म्हणावी, वाद्य वाजवावी, चहा कॉफी आईस्क्रीम व नाना प्रकारचे फराळाचे पदार्थ सेवन करावे व अशा तऱ्हेने 2-3 मिश्र समाजात आनंदाने घालवून 9 सुमारास घरोघर जावे अशी व्यवस्था इव्हिनिंग पार्टीमध्ये केलेली असे. अशा समयी समवयस्क तरुण विवाहेच्छुजनांना एकमेकांशी सहवास करून आवडनिवड ठरवण्यास संधी मिळे. भाऊसाहेब व शांता यांचे एकमेकाशी वर्तन कसे चालते हे ताराबाई आपल्या इतर व्यवसायात बारकाईने निरखून पाहत असे. परंतु त्यांच्या स्नेहाचे आपणा स्वतःकडे दिवसेंदिवस जास्त लक्ष लागत चालले आहे याची तिला कल्पनाही नव्हती. संमेलनाच्या दिवशी कृष्णरावांनी तिला नुसती साधारण बरी म्हटली होती खरी, व दुसऱ्या खेपेला केवळ दोष काढण्याच्याच हेतूने त्यांनी तिच्याकडे पाहिले होते. पण तिच्या चेहऱ्यात अनेक खोडी आहेत अशी त्यांनी आपली समजूत करून ठेवली नाही तोच त्यांना असेही वाटू लागले की तिच्या त्या काळ्याभोर डोळ्यांच्या योगाने तिची एकंदर चर्या विशेष मोहक व पाणीदार दिसते व त्यामुळे तिच्या अंगची चलाखी स्पष्ट होऊन जाते. तिची एकंदर शरीराची ठेवण उत्तमपैकी बांधेसूद जरी नसली तरी नैसर्गिक चपलतेमुळे व वारंवार सहजपणे होणाऱ्या अंगविक्षेपांनी ताराबाई बरीच चित्ताकर्षक स्त्री होत असे. भैयासाहेबांच्या मनात झालेला हा बदल तारेला बिलकुल कळून आला नव्हता. इतकेच नव्हे तर आपण त्यांच्या दृष्टीने केवळ टाकाऊ आहोत असाच तिचा अजून समज होता. कृष्णरावांना मात्र दिवसेंदिवस तिच्याशी जास्त सलगी करावीशी वाटू लागली होती व म्हणून स्वतः तिच्याशी भाषण करण्यास सुरुवात करण्याच्या हेतूने ते प्रथम लोकांशी चाललेल्या तिच्या संभाषणाकडे जास्त लक्ष देऊ लागले. ही गोष्ट आज रावबहादुरांच्या घरी तिच्या लक्षात प्रथम आली. त्यावेळी मालती तिच्याजवळ होती. तिला तारा म्हणाली, मी कॅप्टन फडक्यांशी बोलत असताना ते भैयासाहेब लक्ष लावून ऐकत असतात, यात त्यांचा काय हेतू असावा बरं? मालती म्हणाली, या प्रश्नाचं उत्तर त्यांच्या वाचून कोण कसं देणार बाई, त्यांनाच विचार पाहिजे तर. पण पुन्हा जर तसं ते करू लागले तर मी खास त्यांना सांगेन की तुमचं कृत्य आमच्या लक्षात येऊन चुकलं म्हणून. त्यांना भारी लोकांवर टीका करायची सवय आहे, म्हणून त्यांच्या टीकेची जर मला पर्वा करायची नसेल तर आपणच होऊन आधी थोडासा त्वातरटपणा त्यांच्याशी मला केला पाहिजे. नंतर जरावयाने कृष्णराव त्या दोघींच्याकडे सहजगत्या आले, पण त्यांच्याशी काही बोलायचा त्यांचा हेतू दिसला नाही, म्हणून मला ती चेष्टेने आपल्या मैत्रिणीला हळूच म्हणाली, पाहू बरं आहे का तुझी छाती, मगाशी म्हणालीस तसं त्यांना काही बोलायची. त्यावरून ताराबाईला जास्त चेव येऊन ती कृष्णरावांकडे वळली व म्हणाली, का हो भैयासाहेब, आपणाला नाही का वाटलं की मी मगाशी कॅप्टन फडक्यांना त्यांनी एक पार्टी देण्याचा आग्रह भारी सडकून केला असं. भैयासाहेब म्हणाले, वा वा फारच सडकून केलात आपण खरा, पण तो विषयच मुळी सदा स्त्रियांना आवेश आणणारा असतो. ताराबाई म्हणाली, आपली एवढी वक्रदृष्टीशी आम्हावर. तितक्यात मालती म्हणाली, पण ताराबाईंची पाळी आता आग्रह करून घ्यायची आली आहे बरं का, मी आता बाजा उघडते आहे ताराबाई, आणि मग काय होतंय ते ठाऊकच आहे. ताराबाई म्हणाली, तू तरी मालू एक चमत्कारिकच मैत्रीण आहेस, वाटेल तिथे आणि वाटेल त्याच्या समोर मला गायलान वाजवायला सांगतेस ती. मला जर संगीताचा गर्व असता की नाही तर तुला अगदी अमूल्य अशी मी मानली असती, पण खरं म्हणशील तर ज्यांनी नेहमी उत्तम उत्तम व नामांकित अशा गवयांचं गाणं बजावणं ऐकलं आहे अशांच्या पुढे मला नाही गावंसं वाटत. तरी पण मालती आपला आग्रह सोडीना. त्यावर तारा म्हणाली, बरं बाई नाहीच सुटत तर म्हणते एखादं गाणं. नंतर भैयासाहेबांकडे पाहून ती हसत म्हणाली, आमच्या मराठीतली एक छानदारशी जुनी म्हण आहे, ती आमच्या या खेडेगावातल्या सर्वांना चांगली माहिती आहे, त्याप्रमाणे मी आता न बोलता आपला दम गाण्याकरता राखून ठेवते. ताराबाईने एक दोन साधी गाणी म्हणून बाजावर वाजवून दाखवली. ती जरी उत्तम नव्हती तरी ती कानाला मधुर लागली. आणखी म्हणा असा कित्येक जण तिला आग्रह करीत होते, पण त्यांना काही उत्तर मिळण्याच्या आधीच मथुरी बाजाशी जाऊन उभी राहिली, कारण रोज इतकी ती मेहनत घेत असे ती लोकांपुढे आपली प्रवीणता दाखवाविषयी तिला नेहमी हौस असे. मथुरीच्या गळ्यात तितकी गोडीही नव्हती अथवा खरी गाण्याची माहितीही तिला नव्हती. काहीतरी गुण असावा म्हणून ती झटत असे, पण त्याच्या योगाने तिच्या गाण्यात एक प्रकारचा शास्त्रीय थाट शिरून राहिलेला दिसत असे, तो काही तिला शोभत नसे. तारा तिच्या निम्म्याने सुद्धा वाजवीत नसून तिच्या साधेपणामुळे लोकांना तिचे गाणे जितके गोड लागले तितके मथुरीचे लागले नाही. तिने एकामागून एक पदे ठुमऱ्या गझल यांचा सपाटा चालविला, पण त्याला ना ताल ना सूर, तरी मंडळी केवळ उपचारार्थ वा वा म्हणतच होती. कृष्णरावांना हा बाष्कळपणाचा प्रकार पाहून भारी संताप आला व अशा तऱ्हेने वेळ घालवणाऱ्यांना काय म्हणावे हे त्यांना समजेना असे ते मनातल्या मनातच चळफडत होते. तो रावबहादूर त्यांच्याजवळ जाऊन त्यांना म्हणाले, तरुण जनांना संगीतासारखे दुसरे काय प्रिय असणार. मला तर वाटते भैयासाहेब की एकंदरीत संगीतासारखी दुसरी चीज नाही. मी तर समजतो की प्रत्येक सुसंस्कृत जनाला ती एक अत्यंत आवश्यक अशी कला आहे. यावर भैयासाहेब म्हणाले, अलबत्त रावबहादूर, आणि दुसरे असे आहे की मुळीच संस्कार नसलेल्या जनांनाही ती अवगत असते. धनगर सुद्धा आपली बासरी नाहीतर पावा वाजवीत असतोच. रावबहादूर नुसते हसले. नंतर एक दोन क्षणाने ते म्हणाले, भाऊसाहेबांना चांगले ज्ञान आहे संगीताचे, ते आम्हाला दिसतेच आहे, आणि आपणालाही भैयासाहेब उत्तम प्रावीण्य असेलच त्याच्यामध्ये. भैयासाहेब म्हणाले, आपण परवा मी म्हटलेले ऐकले असेल नव्हे. रावबहादूर म्हणाले, हो हो वा फारच भार केलीत आपण. गणेशखिंडीतल्या बँडची आपण नेहमी अशीच मजा अनुभवीत असाल बहुत करून. भैयासाहेब म्हणाले, कधीच नाही, मी कधी नाही गेलो तिथे. रावबहादूर म्हणाले, असे काय, तर मग आपला बंगला पुण्यास आहे नव्हे. कृष्णरावांनी नुसते स्मित केले. त्यावर रावबहादूर पुढे बोलले, माझाही पूर्वी विचार होता पुण्यात बंगला घ्यायचा, कारण मला सुशिक्षित लोकांचा भारी शौक आहे, पण आमच्या कुटुंबाला तेथली हवा मानवण्याची खात्री वाटेना. भैयासाहेब उत्तर देतील म्हणून रावबहादूर थोडेसे थांबले, पण ते मुळीच काही बोलेनात. इतक्यात ताराबाई जवळूनच कुठेशी जात होती, त्यावरून थोडीशी तिची मौज करावी असे त्यांच्या मनात आले, म्हणून त्यांनी तिला मोठ्याने हाक मारून बोलावली व म्हटले, अगं ताराबाई संपले का गाणे, इकडे ये पाहू जरा, ही मुलगी भैयासाहेब किती उत्तम ब्रिज खेळते म्हणून सांगू, एकदा आपण पहा तर खरे, अशा सुंदर मुलीशी खेळण्याने आपल्याला फार आनंद होईल, असे म्हणून त्यांनी तेथे जवळच असलेले ब्रिजचे पत्ते काढण्यास सुरुवातही केली. भैयासाहेबांना फार आश्चर्य तर वाटलेच, पण तिच्याशी खेळत बसण्याची त्यांनी नाखुशी दाखवली नाही. इतकेच नव्हे तर ते पत्ते हातात घेणार इतक्यात तारा झटकन मागे होऊन म्हणाली, छे छे राव बहादूर, मी काही आता नाही खेळत, खरंच सांगते मी काही, मला कोणी खेळायला मिळवून द्या असं म्हणायला इकडे आले नव्हते. कृष्णरावांनी सुद्धा अत्यंत योग्य अशा औपचारिक तऱ्हेने आम्हाला एकदा आपले खेळणे पाहू द्या तरी असे आग्रहपूर्वक पुन्हा पुन्हा म्हटले, पण व्यर्थ. रावबहादुरांनीही जास्त आग्रह केला, हे काय बरे तारा, तू इतकी उत्तम खेळतेस की आम्ही अगदी तुझी हुशारी बघून खुशच होतो, मग आम्हाला खुश करण्याकरिता आमचे नाही का एवढे ऐकत? या गृहस्थांना पत्ते खेळणे फारसे आवडत नसेल, पण ते सुद्धा माझ्याकरता तयार झाले. भैयासाहेब आहेतच तसे मन मिळावू, ताराबाई हसत हसत म्हणाली. रावबहादूर म्हणाले, हो हो ते तर खरेच, पण तुझ्यासारखे माणूस खेळायला मिळते आहे तर ते मागे घेत नाहीत यात काय आश्चर्य? ताराबाई म्हणाली, पण आत्ता नको, पुन्हा केव्हा तरी पाहू, असे बोलून ती पटकन निघूनच गेली. तिच्या या आढेवेढ्यांनी तिच्याविषयी कृष्णरावांचा ग्रह बिघडला नाही, इतकेच नव्हे तर या एकंदर भाषणात तिची मुद्रा वेळोवेळी इतकी बदलत होती की त्यांना उलट तिचे कौतुकच वाटले. तिच्या काळ्याभोर डोळ्यातल्या तेजाचे कौतुक करीत ते उभे असता त्यांच्याजवळ कमलिनी येऊन म्हणाली, आपल्या डोक्यात काय चालले आहे ते मी ओळखलं. पण कृष्णराव म्हणाले, मला नाही वाटत ओळखले असेल. से कमलिनी म्हणते, हा तेजा, त्यात काय कठीण? आपला असा विचार चालला होता की या असल्या घोळक्यामध्ये जर काही दिवस घालवावे लागले तर कोण पीडा होईल, आणि खरोखर मला देखील अगदी आपल्यासारखं वाटतं आहे. इतकी मी कधी कंटाळले नव्हते बाई, कोण बेचव माणसंही, नुसता गोंधळ माजून राहिला आहे जसा. सारी फुसकी, पण अभिमान किती म्हणता, आपल्या तोंडातून यांच्यावर जराशी चुरचुरी टीका ऐकाविषयी वाटते आहे मला. कृष्णराव म्हणाले, आपली कल्पना अगदी सपशेल चुकली बरे, मी तर उलट मोठ्या मजेदार कल्पना करीत होतो. मी मनात म्हणत होतो की एखाद्या सुंदर स्त्रीच्या पाणीदार नेत्रांनी मन कसे गार होऊन जाते अगदी. कमलिनी म्हणाली, हा हा, इतकं गार करून टाकणारा माणूस तरी कोण आहे बाई, ते तरी कळू द्या. आणि कृष्णरावांनी नाव सांगितल्यावर आश्चर्याने ती म्हणाली, कोण? ताराबाई? मोठंच अजब आहे म्हणायचं, कधीपासून इतकी छाप बसवली तिनं, आणि मुहूर्त कोणता धरायचा ठरला आहे? कृष्णराव म्हणाले, माझी खात्रीच होती आपण हा प्रश्न करणार म्हणून. स्त्रियांची सुतानं स्वर्गाला जाण्याची तयारी असते म्हणतात ते का खोटे? जरा डोळे चांगले म्हटले की त्यावरून एकदम प्रेम आणि तेथून लगेच लग्न अशा उड्या त्या मारणारच, मला ठाऊक की आपण एकदम मुहूर्तच विचाराल. कमलिनी म्हणाली, हे पहा, इतकं जर माझं म्हणणं आपल्याला लागतं आहे तर मी ते खास ठरलंच असं समजते. छान छान, सासूबाई तर अगदी पसंत काढल्यात निवडून, आणि नेहमी त्यांना आपल्या जवळच तुमच्या दिलबहारात ठेवून घ्या बरं का. अशाप्रमाणे ती चेष्टा करत होती तरी भैयासाहेब स्वस्थ ऐकून घेत होते व मध्ये मध्ये हसतही होते. त्यावरून कमलिनीची खात्री होऊन धास्ती नाहीशी झाली.